हा स्वामी माधवनाथांवरील चरित्र ग्रंथ 9 जुलै 2017 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रकाशित होणार आहे. त्या ग्रंथाची मूळ किंमत 350 रुपये आहे. मात्र सवलतीच्या दरात आपण त्याचे ऍडव्हान्स बुकिंग रुपये 300 मध्ये करू शकतो. ज्यांचंही बुकिंग राहिले असेल त्यांनी ग्रंथ विक्री केंद्राजवळ ते करावे. स्वामीजींची ग्रंथसंपदा सीडी आणि फोटो ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहेत. आपण सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. उद्या संध्याकाळी 6:30 ते 9 या वेळात ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे. तसेच सायंकाळी 7 ते 8 या वेळात पूजनीय स्वामी माधवनाथ, ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी असा विशेष कार्यक्रम होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. गुरुपूजनाच्या सेवेसाठी ज्या कार्यकर्त्यांनी नावे दिली होती त्यांनी आपल्या सेवेचाच दिवस असलेल्या चिठ्ठ्या सद्भक्त रमेश गोखले यांच्याकडून घेऊन जाव्यात. ते ग्रंथ विक्री केंद्राजवळ आहेत. सर्व साधकांनी आज पूजनीय स्वामीजींना मनोमन नमस्कार करावेत. आता गजर होणार आहे आणि आपण सगळेच त्यात सहभागी होऊया.
Thank you. सर्वसंतन की जय 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 रवि